नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आजपासून 8 मे पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भारत भूमी सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार आहे. पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील भारताचं प्रतिनिधीमंडळ यात भाग घेणार असून भूमी स्वामित्व योजनेचं सादरीकरण करणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भूमीचं रक्षण आणि स्वामित्व हक्क याबाबत जागृती कडून कृतीकडे ही यावर्षीच्या या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतात जमिनीचा मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठी स्वामित्व ही योजना राबवण्यात आली. यामध्ये ड्रोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील मालकी हक्काच्या शेतजमीन आणि इतर जमिनीची मोजणी करण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं काल पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. भारतीय सैनिकांनी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. कुपवाडा, बारामुला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर परिसरात हा गोळीबार करण्यात आला. देशातल्या जनतेच्या सर्व अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होतील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दिल्लीत संस्कृती जागरण महोत्सवाला संबोधित करताना ते काल बोलत होते. संपूर्ण जग भारताला ओळखत असून आता जागतिक व्यासपीठावर भारताचं म्हणणं ऐकलं जातं असं सिंह यांनी नमूद केलं. भारतातलं सर्व प्राचीन ज्ञान संस्कृत भाषेत असल्यानं लोकांनी संस्कृत भाषा शिकायची आणि तिचा सराव करायची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. संस्कृत भारती आयोजित संस्कृत संभाषण शिबिरांच्या समारोप कार्यक्रमाला ते काल संबोधित करत होते. 23 एप्रिल ते 3 मे या कालावधीत संस्कृत भारतीनं नवी दिल्लीत संस्कृतची संभाषणांची 1008 शिबिरं आयोजित केली होती. या शिबिरांमध्ये 25,000 तरुणांनी भाग घेतला होता. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च 2025 घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होईल. उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. मुंबईहून रत्नागिरीला जाणाऱ्या एका खासगी बसला काल रात्री 10:00 सुमारास कर्नाळा अभयारण्याजवळ झालेल्या अपघातात 1 जण ठार तर साधारण 32 जण जखमी झाले. जखमींना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई नियंत्रण कक्षानं दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या राजूर इथं कावीळीची साथ सुरू असून यामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला तर कावीळच्या रुग्णांची संख्या 263 झाली आहे. यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली आणि डॉक्टरांकडून उपचारांची माहिती जाणून घेतली. राजूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रामस्थ आणि रुग्णांसाठी उभारलेल्या विशेष उपचार कक्षालाही त्यांनी भेट दिली. राजूरच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातल्या सर्वच पाण्याचे स्रोत तपासण्याचे निर्देश विखे पाटील यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकानं रायगडमध्ये प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप नावाच्या एका नक्षलवाद्याला अटक केली. शहरी नक्षलवादी प्रकरणाशी तो संबंधित असून 2011 त्याचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी वाटपासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या 16 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीनं 13 एप्रिलपासून पाणी वाटपासंदर्भात आंदोलन सुरू आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत काल पहिल्या दिवशी तिरंदाजीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी प्रथम स्थान प्राप्त केलं. मुलींच्या गटात कंपाऊंड पात्रता प्रकारात तेजल साळवेनं 697 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. दुबई इथं झालेल्या 11व्या बुडोकन आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताच्या अनर्घ्य अभिषेक पंचवतकरनं सुवर्ण पदक जिंकलं आहे. अनर्घ्यनं कुमिते प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवलं, तसंच त्यानं काटामध्येही कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 17 देशांच्या 900 अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारत ऑस्ट्रेलिया महिला हॉकी संघादरम्यान काल 5व्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 1-0 असा विजय मिळवला. उपकर्णधार नवनीत कौरनं 21व्या मिनिटाला एकमेव गोल करत संघाचा विजय साकारला. याआधीच्या सर्व 4 सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात आज, जालना जिल्ह्यात उद्या तर 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.